चीनीमंडी.com पॉडकास्ट।
अमरावती ऊसाची थकबाकी मिळावी या मागणीसाठी ऊस शेतकऱ्यांचा आयुक्त कार्यालयासमोर निषेध। अमरावतीतील ताडेपल्ली येथील ऊस आयुक्त कार्यालयासमोर ऊस शेतकऱ्यांनी निदर्शनं केली। ऊस गाळप करूनही 2 वर्ष झाली तरीही शेतकऱ्यांना पैसे मिळाले नसल्यानं त्यांनी ही थकबाकी त्वरित मिळावी अशी मागणी केली। तसंच ही थकबाकी 15% व्याजानुसार द्यावी अशी मागणीही त्यांनी सरकारकडे केली आहे। 2019-20 या हंगामासाठी ऊसाच्या प्रतिटन 4000 FRP द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी बोर्ड व्यवस्थापनाला केली आहे। ऊस गाळप करूनही बोर्ड व्यवस्थापनानं ऊसाचे पैसे दिलेले नाहीत असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। 1964 ऊस कायद्यानुसार ऊस गाळपानंतर 15 दिवसात शेतकऱ्यांचे पैसे देण्यात यावेत असा नियम व्यवस्थापन पाळत नाही असंही शेतकऱ्यांनी स्पष्ट केलं।